विविध भारती पुणे, प्रशांत जाधव सादर करत आहे पुणे वृत्तांत. ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीच तरतूद नियमात नसल्याने आजवर कधीच ओला दुष्काळ जाहीर झाला नाही. मात्र दुष्काळी टंचाईच्या काळात ज्या सवलती आणि उपाययोजना केल्या जातात त्या सर्व आता या अतिवृष्टीच्या काळात लागू करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मंत्रालयात आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. राज्यात आतापर्यंतच्या अतिवृष्टीने 60 लाख हेक्टर शेतीचं नुकसान झालं आहे. ऑगस्टपर्यंत झालेल्या नुकसानीपोटी 2215 कोटींच्या निधी वितरणाला यापूर्वीच मान्यता देण्यात आली आहे. या मदतीसाठीची ई केवायसीची अट शिथिल करून अॅग्रीस्टॅकच्या आधारे निधी वितरण करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्यानं पुढील 2 ते 3 दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात मदतीची ही रक्कम जमा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी दिली. राज्याचा ऊस गाळप हंगाम 1 नोव्हेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत दिली. राज्यातल्या 33 जिल्ह्यांना अतिवृष्टीचा जास्त फटका बसला आहे. प्राथमिक अंदाजानुसार 1.5 ते 1.5 कोटी एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कृषी विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी 1 दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये मदत म्हणून देणार आहेत. यातून 6 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा होईल असं ते म्हणाले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव दर्जा मिळाल्यानंतर त्यासाठी 500 कोटींच्या निधीची तरतूद झाली आहे. मात्र हा निधी महाराष्ट्रातील पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांसाठी वापरावा या मागणीचं निवेदन पुण्यातील एरंडवणे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आमदार हेमंत रासने यांना देण्यात आला आहे. जनतेचा सरकारवरील विश्वास उडाला तर देशाची प्रगती होणार नाही. तसंच जनतेला पर्यायी राजकारणाची गरज आहे. मतदारांना सक्षम पर्याय मिळायला हवा असं प्रतिपादन एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी आज पुण्यात केलं. पुणे श्रमिक पत्रकार संघाच्या वतीनं ओवेसी यांच्याशी वार्तालापाचं आयोजन केलं होतं त्यावेळी ते बोलत होते. मुस्लिम समाजाचं राजकारणातील टक्का कमी होत असल्याचं ओवेसी म्हणाले. महिला सर्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत असून समाजसेवेत देखील आघाडीवर आहेत हे त्यांचं खऱ्या अर्थानं मोठेपण आहे असे गौरवोद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी काढले. त्या आज पुण्यातील भिलारेवाडी येथील श्री चामुंडा भवानी माताजी जैन मंदिरातर्फे विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या स्त्रियांचा सन्मान करण्यात आला त्यावेळी सुळे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी होऊन बोलत होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्मिलेल्या दुर्गांचं योग्य जतन आणि संवर्धनाची जबाबदारी आपली आहे याचं भान ठेवून दुर्गांचं उत्तम व्यवस्थापन केलं पाहिजे कारण हे दुर्ग जिवंत शिवशाहीर आहेत असे उद्गार प्रसिद्ध इतिहास अभ्यासक आणि शिवव्याख्याते मोहन शेटे यांनी काढले. ते काल पुण्यात महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत पुरातत्व आणि वस्तुसंग्रहालय संचालनालय आणि सृजनसभा यांच्यामार्फत आयोजित सेवा पंधरवडा उपक्रमातील व्याख्यानात बोलत होते. शिवचरित्रकार गजाननराव मेहेंदळे यांच्या स्मृतींना हे शिवव्याख्यान समर्पित करण्यात आलं होतं. पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी 1 नोव्हेंबर 2025 या अर्हता दिनांकावर आधारित नव्यानं मतदार याद्या करण्याचा कार्यक्रम जाहीर झाला असून मतदार नोंदणीची सुरुवात झाली आहे. पात्र मतदारांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदवावं असं आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी डॉ चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केलं. या संदर्भातील माहिती देण्यासाठी विधानभवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुणे महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील ग्राहकांच्या 157 किलोवॅटपर्यंत वीजभारवाढीच्या ऑनलाईन अर्जांना महावितरणकडून आता स्वयंचलित पद्धतीनं मंजुरी मिळणार आहे. महावितरणच्या संकेतस्थळावर ही प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. सेवा पंधरवड्याच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सर्व रुग्णालये आणि दवाखान्यांमध्ये 17 सप्टेंबर रोजी स्वस्थ नारी सशक्त परिवार हे अभियान सुरू झालं असून आतापर्यंत या शिबिरामध्ये 50,000 हून अधिक महिला आणि बालकांनी विविध तपासण्या आणि उपचारांचा लाभ घेतला आहे. याशिवाय आयुष्मान भारत डिजिटल मिशन, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना तसंच आयुष्मान वय वंदना कार्ड यांचं वितरण देखील यावेळी करण्यात आलं. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीनं शहरात 1 लाख देशी वृक्षांची लागवड करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या उपक्रम पहिल्या टप्प्यात 50,000 देशी वृक्ष लागवड करण्यात येत असून या मोहिमेचा प्रारंभ डुडुळगाव इथं करण्यात आला. प्रत्येक नागरिकानं एक तरी झाड लावावं असं आवाहन पालिका आयुक्त शेखर सिंह यांनी यावेळी केलं. हवामान. पुणे आणि परिसरात आज सकाळपासून आकाश ढगाळ असून कमाल तापमान 28 तर किमान तापमान 19.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं. उद्याही याच स्वरूपाचं तापमान राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. हा होता आजचा पुणे वृत्तांत. उद्या पुन्हा भेटू विविध भारती पुणे केंद्रावर संध्याकाळी 6 वाजता ताज्या पुणे वृत्तांतमध्ये. नमस्कार.
Thank you.